आकाशवाणी मन की बात। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत। माझ्या प्रिय देशवासियांनो नमस्कार। पुन्हा एकदा मन की बात करण्याची संधी मला मिळाली आहे। माझ्यासाठी मन की बात म्हणजे काही कर्मकांड नाही, मी स्वतः आपल्याशी संवाद साधायला उत्सुक असतो आणि हिंदुस्थानच्या कोनाकोपऱ्यातील देशाच्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत मन की बातच्या माध्यमातून मी पोचू शकतो याचा मला आनंद वाटतो। मन की बातचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 8 वाजता प्रसारित करण्याचा आकाशवाणीने जो यशस्वी प्रयत्न केला आहे त्यासाठी मी आकाशवाणीचे आभार मानतो। आणि याही गोष्टीचा मला आनंद वाटतो की जे नागरिक माझा मन की बात कार्यक्रम ऐकतात ते कार्यक्रमानंतर पत्राद्वारे, दूरध्वनीच्या माध्यमातून, तसंच MyGOV या संकेतस्थळाच्या माध्यमातून आणि नरेंद्र मोदी ॲपद्वारे त्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोचवतात। आपण पाठवलेले मुद्दे सरकार चालवताना मला उपयोगी पडतात। लोककल्याणासाठी शासन किती सक्रिय असायला हवं, लोककल्याणाच्या कामांना किती प्राधान्य द्यायला हवं यासाठी आपल्याबरोबर होणारा माझा संवाद हे नातं फार महत्त्वाचं आहे। आपण अधिक सक्रिय होऊन जनसहभागातून लोकशाही व्यवस्था कशी चालेल यावर अवश्य भर द्याल अशी मी आशा करतो। उन्हाळा वाढतच चालला आहे, असं वाटलं होतं की त्यापासून थोडी सुटका होईल, पण तापमान वाढतच आहे। नैऋत्य मोसमी पाऊस बहुधा 1 आठवडा उशिराने येईल अशी बातमीही मध्यंतरी आली, त्यामुळे चिंता अधिकच वाढली। देशाचा बराचसा भूभाग उष्णतेच्या लाटेनं होरपळून निघतो आहे, तापमापकातील पारा जणू आकाशाला भिडला आहे। प्राणी असोत की पक्षी असोत की माणसं, सारेच या उन्हाळ्यानं त्रस्त आहेत। पर्यावरणाची काळजी न घेतल्यामुळेच या समस्या वाढत चालल्या आहेत। जंगलं कमी झाली, वृक्षतोड होत गेली आणि निसर्गाचा विध्वंस करून जणू काही माणसाने आपल्याच विनाशाला, आत्मनाशाला वाट मोकळी करून दिली। 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन आहे। जगभर पर्यावरण या विषयावर चर्चा होतात, काळजी व्यक्त केली जाते। यावेळी पर्यावरण दिनाची मुख्य संकल्पना संयुक्त राष्ट्रांनी ठरवली आहे ती झिरो टॉलरन्स फॉर इल्लिगल वाईल्ड लाईफ ट्रेड, म्हणजे वन्यजीवांच्या अवैध व्यापाराला पूर्णपणे आळा। याबद्दल तर चर्चा होईलच, पण आपल्याला झाडांबद्दलही बोललं पाहिजे, पाण्याबद्दल बोललं पाहिजे, जंगलं कशी वाढतील याकडे लक्ष दिलं पाहिजे। याचं कारण म्हणजे आपण हे पाहिलं असेल की उत्तराखंड, हिमाचल, जम्मू काश्मीर या भागातील हिमालय पायथ्याजवळच्या जंगलांमध्ये नुकताच भीषण वणवा लागला होता। या भीषण अग्निप्रलयाचं मूळ कारण होतं ते म्हणजे वाळलेला पालापाचोळा आणि थोडंसं दुर्लक्ष। परिणाम विनाशकारी वणवा। म्हणून जंगलं वाचवणं, पाण्याची बचत करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य ठरतं, जबाबदारी ठरते। दुष्काळाची तीव्र झळ बसलेल्या 11 राज्यांमधील मुख्यमंत्र्यांशी काही दिवसांपूर्वीच सविस्तर चर्चा करण्याची संधी मला मिळाली। उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओदिशा ही ती राज्य। तसं पाहायला गेलं तर शासकीय परंपरेप्रमाणे या सर्व राज्यांची एकत्रित बैठक मी घेऊ शकलो असतो, पण मी तसं केलं नाही। प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी स्वतंत्र भेटलो, प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याबरोबर सुमारे 2-2.5 तास चर्चा केली। त्यांना काय सांगायचं आहे हे बारकाईने ऐकलं। सर्वसाधारण पद्धतीनुसार भारत सरकारनं, केंद्र शासनानं किती निधी दिला आणि किती खर्च झाला या पलीकडे फारशी चर्चा होत नाही, फारसं लक्ष दिलं जात नाही। दुष्काळावर मात करण्यासाठी अनेक राज्यांनी केलेले उत्तम प्रयत्न पाहून केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटलं। पाणी बचत, पर्यावरण संवर्धन, दुष्काळावर उपाययोजना, पशुधनाचं रक्षण, दुष्काळबाधित नागरिकांना आधार, ह्या सर्व मुद्द्यांवर संपूर्ण देशभर, त्या त्या राज्यात, मग सरकार कोणत्याही पक्षाचं असो, या समस्येवर मात करण्यासाठी दीर्घकालीन शाश्वत उपाय कोणते आखता येतील याकडे विशेष लक्ष दिलं गेलं आहे असं लक्षात आलं. एक प्रकारे हा अनुभव मला काही शिकवणारा होता. ज्या आदर्श उपाययोजना असतील, जी आदर्श धोरणं असतील, त्यांची सर्व राज्यांमध्ये अंमलबजावणी कशी करता येईल याकडे विशेष लक्ष द्यायला मी नीती आयोगाला सांगितलं आहे. काही राज्यांनी, विशेषतः आंध्र प्रदेश आणि गुजरात यांनी तंत्रज्ञानाचा भरपूर वापर केला आहे. राज्य सरकारांनी केलेल्या या यशस्वी उपाययोजना नीती आयोगाच्या माध्यमातून देशाच्या इतर राज्यांमध्येही आपण पोचवायला हव्या. अशा समस्यांवर मात करण्यासाठी लोकसहभाग हे यशाचं मुख्य कारण ठरतं, मुख्य आधार ठरतो. आणि त्यात अचूक नियोजन, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि निश्चित कालमर्यादेत उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न झाला तर त्याचे चांगले परिणाम मिळू शकतात असा मला भरवसा वाटतो. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी, जलसंवर्धनासाठी, प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी, कारण पाणी म्हणजे परमेश्वराचा प्रसाद आहे असं मी मानतो. आपण देवळात जातो, कुणीतरी आपल्या हातावर प्रसाद ठेवतं, त्या प्रसादातला थोडासा जरी आपल्या हातून सांडला तरी आपल्याला वाईट वाटतं. तो पडलेला प्रसाद आपण उचलतो आणि परमेश्वराकडे क्षमा याचना करतो. पाणी म्हणजे ईश्वराचा प्रसादच आहे. एक थेंब जरी वाया गेला तरी आपल्याला दुःख झालं पाहिजे. आणि म्हणून जलसंचय हेही तितकंच महत्त्वाचं आहे. पाणी साठवण्याबरोबरच त्याचं संरक्षण करणं, ते वाचवणं महत्त्वाचं आहे. आणि जलसिंचन हेही महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच तर पर ड्रॉप मोर क्रॉप, प्रत्येक थेंब अधिक उत्पादन, मायक्रो इरिगेशन, सूक्ष्म सिंचन, कमी पाण्यावर तयार होणारी पिकं. अनेक राज्यांमधले ऊस उत्पादक शेतकरी आता ठिबक सिंचनाचा, सूक्ष्म सिंचनाचा वापर करत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. काही जण तुषार सिंचनाचा वापर करत आहेत. वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक मी घेतली तेव्हा मला समजलं की काही राज्यांनी भात शेतीसाठी, तांदूळ पिकवण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा यशस्वी वापर केला आहे. आणि त्यामुळे त्यांना उत्पादनही अधिक मिळालं, पाण्याची बचत झाली आणि मजुरीचा खर्चही कमी आला. त्यांच्याकडून मला हेही कळलं की बऱ्याच राज्य सरकारांसमोर मोठी उद्दिष्ट आहेत. विशेषतः महाराष्ट्र, आंध्र आणि गुजरात या तीन राज्यांनी ठिबक सिंचनाच्या बाबतीत फार मोठं काम केलं आहे. त्यांचा प्रयत्न आहे की दरवर्षी 2-3 लाख हेक्टर जमीन सूक्ष्म सिंचनाखाली आणायची. ही मोहीम सर्व राज्यांमध्ये राबवली गेली तर शेतीला मोठा फायदा तर होईलच, शिवाय पाण्याचे साठेही वाढतील. तेलंगणातील आमच्या बंधूंनी मिशन भागीरथी या प्रकल्पाद्वारे गोदावरी आणि कृष्णा या नद्यांच्या पाण्याचा वापर उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न केला आहे. आंध्र प्रदेशात निरू प्रगती मिशनच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या मदतीने भूजल पुनर्भरणाचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात जी लोकचळवळ उभी राहिली आहे त्यात लोक श्रमदानाबरोबरच आर्थिक मदतही देत आहेत. जलयुक्त शिवार अभियान, खरोखरच ही चळवळ महाराष्ट्राला भविष्यकालीन जलसंकटापासून वाचण्यासाठी उपयोगी पडेल असं मला निश्चितपणे वाटत आहे. छत्तीसगड राज्यानं लोकसुराज जलसुराज मोहीम हाती घेतली आहे. मध्य प्रदेशात बलराम तालाब योजना या उपक्रमातून 22,000 तळ्यांचं बांधकाम झालं आहे. ही संख्या लहान नाही, यावर काम सुरू आहे. त्यांची कपिल धारा कूप योजना, उत्तर प्रदेशातलं मुख्यमंत्री जल बचाव अभियान, कर्नाटकात कल्याणी योजनेतून विहिरी पुनरुज्जीवित करण्याचं काम सुरू आहे. राजस्थान आणि गुजरात जिथे पुरातन काळातल्या विहिरी आहेत त्या विहिरींना जलमंदिराच्या रूपानं पुनर्जीवित करण्याचं मोठं अभियान हाती घेण्यात आलं आहे. राजस्थानात मुख्यमंत्री जल स्वावलंबन मोहीम चालवली जात आहे. झारखंड हा वन्य प्रदेश, मात्र त्या राज्याच्या काही भागांमध्ये पाण्याची टंचाई आहे. तिथे चेकडॅम, छोटे बंधारे बांधून एक मोठं काम केलं जात आहे. पाणी अडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही राज्यांमध्ये नद्यांच्या पात्रातच छोटे छोटे बांध घालून 10-10, 20-20 किलोमीटर क्षेत्रात पाणी अडवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. हा खरोखरच सुखद अनुभव आहे. मी देशवासियांना आवाहन करेन की येत्या जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये पाण्याचा एकही थेंब वाया जाऊ देणार नाही असा आपण निर्धार करूया. आत्तापासूनच त्यासाठी व्यवस्था करूया. कुठे पाणी वाचवता येईल, कुठे पाणी साठवता येईल हे ठरवूया. देव तर आपल्या गरजेप्रमाणे पाणी देतोच, निसर्ग आमच्या गरजा पूर्ण करतो, पण भरपूर पाणी आहे म्हणून आम्ही निष्काळजी राहिलो आणि पावसाळा संपल्यावर पाणी नाही म्हणून त्रस्त झालो तर हे कसं चालेल. आणि पाणी हा विषय केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित नाही. गाव, गरीब, मजूर, शेतकरी, शहरी, ग्रामीण, श्रीमंत, गरीब या सगळ्यांशी संबंधित विषय आहे हा. म्हणूनच आता पावसाळा येणार आहे तेव्हा पाणी हा आमचा प्राधान्याचा मुद्दा असायला हवा. आणि यंदा जेव्हा आपण दिवाळी साजरी करू त्यावेळी यंदाच्या पावसाळ्यात आपण किती पाणी वाचवलं, किती पाणी अडवलं याचाही आनंद साजरा करू. आपण पाहाल आपला आनंद अनेक पटीनं वाढेल. पाण्यात एक विलक्षण शक्ती आहे. आपण कितीही थकून आलो असलो आणि थोडंसंच पाणी चेहऱ्यावर शिंपडलं तर किती ताजंतवानं वाटतं. आपण कितीही दमलो असलो तरी विस्तीर्ण सरोवर, विस्तीर्ण समुद्र पाहून कसा विराटतेचा अनुभव आपल्याला येतो. परमात्म्यानं दिलेला किती अनमोल खजिना आहे हा. आपलं मन त्याच्याशी थोडं जुळवून घेऊ, त्याचं संरक्षण करू, पाण्याचं संवर्धन करू आणि पाण्याचा साठाही करू. जलसिंचनाच्या बाबतीत आधुनिक होऊ. ही गोष्ट मी आज आपल्याला आवर्जून सांगतो आहे. यंदाचा हंगाम हातून जाऊ देऊ नका. येणाऱ्या 4 महिन्यांमध्ये प्रत्येक थेंब पाणी वाचवण्यासाठी अभियान हाती घ्यायचं आहे. आणि हे केवळ सरकारचं नाही, राजकीय नेत्यांचं काम नाही, तर सर्वसामान्य माणसांचं काम आहे. पाणी संकटाच्या बातम्या गेल्या काही दिवसात माध्यमातून विस्तारानं येत आहेत. पाणी वाचवण्यासाठी मोहीम हाती घेण्यासाठी जनतेला मार्गदर्शन करण्याच्या बाबतीत आणि जलदुर्भिक्षापासून कायमची मुक्ती मिळवण्याच्या बाबतीत ही माध्यमं नागरिकांना मार्गदर्शन करतील आणि या कामी त्यांनी भागीदार व्हावं म्हणून मी माध्यमांना आमंत्रित करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्याला आधुनिक भारताची निर्मिती करायची आहे. आपला भारत पारदर्शी घडवायचा आहे. अशा अनेक योजना, अशा अनेक प्रणाली आहेत ज्या भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सारख्याच पद्धतीने पोचवायच्या आहेत. हे करण्यासाठी आपल्या जुन्या सवयी आपल्याला बदलाव्या लागतील. आज मी अशा एका विषयाला स्पर्श करू इच्छितो ज्या बाबतीत आपण मला मदत केलीत तर त्या दिशेकडे आपण यशस्वीपणे जाऊ शकतो. आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, आपण हे शाळेत शिकलो की एक काळ असा होता जेव्हा नाणी नव्हती, चलनी नोटा नव्हत्या, तेव्हा वस्तू विनिमय पद्धत होती, बार्टर सिस्टीम. तुम्हाला भाजी हवी असेल तर त्या बदल्यात इतके गहू द्या, तुम्हाला मीठ हवं असेल तर त्यासाठी इतकी भाजी द्या. वस्तू विनिमयातून व्यवहार होत असत. हळूहळू नाणी वापरात आली, चलन वापरात आलं, नोटा वापरात आल्या. पण आता काळ बदलला आहे. सारं जग कॅशलेस सोसायटी म्हणजे रोकडविरहित व्यवस्थेच्या दिशेनं जात आहे. इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण पैसे मिळवू शकतो आणि पैसे पाठवूही शकतो, वस्तूंची खरेदी करू शकतो, देयकं म्हणजे बिलं चुकती करू शकतो. आणि यात तुमच्या खिशातलं पाकिट चोरीला जाण्याची भीतीही उद्भवत नाही, हिशेब ठेवण्याची चिंता नाही, तो आपोआपच नोंदवला जाईल. ही पद्धत वापरणं सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, मात्र एकदा सवयीचं झाल्यानंतर ही व्यवस्था सुलभ होईल. आणि हे यासाठी शक्य आहे कारण गेल्या काही दिवसात आम्ही जी प्रधानमंत्री जनधन योजना राबवली त्यात देशातील जवळजवळ सर्व कुटुंबांची बँक खाती उघडली गेली. दुसरीकडे आधार क्रमांकही मिळाला आणि मोबाईल तर आता भारतात जवळजवळ प्रत्येक भारतीयाच्या हातात आला आहे. म्हणूनच जनधन, आधार आणि मोबाईल, जॅम, JAM यांचा ताळमेळ घालून आपण रोकडविरहित व्यवस्था, कॅशलेस सोसायटीच्या दिशेनं पुढे जाऊ शकतो. आपण हे बघितलं असेल की जनधन खात्यासोबत रुपे कार्ड देण्यात आलं आहे. येत्या काळात ते कार्ड क्रेडिट आणि डेबिट या दोन्ही वापरासाठी उपयोगी ठरेल. आणि हल्ली तर एक लहानसं यंत्रही उपलब्ध झालं आहे ज्याला POS पॉइंट ऑफ सेल असं म्हटलं जातं. या यंत्राच्या माध्यमातून तुम्ही आधार क्रमांक, रुपे कार्ड वापरून इतरांची देणी देऊ शकता. खिशात रक्कम बाळगण्याची, ती मोजण्याची आवश्यकताच नाही. भारत सरकारनं जे उपक्रम हाती घेतले आहेत त्यापैकी एक आहे POSच्या माध्यमातून पैसे कसे देता येतील, पैसे कसे घेता येतील. दुसरा उपक्रम आम्ही हातात घेतला आहे तो आहे बँक ऑन मोबाईल, युनिव्हर्सल पेमेंट इंटरफेस बँकिंग ट्रान्झॅक्शन, UPI. पद्धत बदलणारी ही व्यवस्था ठरेल. तुमच्या मोबाईल फोनच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करणं फार सोपं होऊन जाईल. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे NPCI आणि बँका ही व्यवस्था मोबाईल ॲपच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणण्यासाठी काम करतायत. आणि हे प्रत्यक्षात आलं तर कदाचित रुपे कार्डसुद्धा जवळ बाळगण्याची आवश्यकता उरणार नाही. देशभरात सुमारे 25,000 तरुणांना बँक प्रतिनिधी म्हणून भरती करण्यात आलं आहे. एका प्रकारे बँक आपल्या दारी या दिशेनं उचललेलं हे पाऊल आहे. पोस्टाच्या कार्यालयातही बँकेच्या सेवा मिळतील यासाठी हालचाली सुरू आहेत. या पद्धतीचा व्यवहारात वापर करायला आपण शिकलो, त्याची सवय केली तर प्रत्यक्ष चलनाची गरजच उरणार नाही, रक्कम खिशात घेण्याची गरजच उरणार नाही. व्यवहार आपोआप होत राहतील आणि त्यामुळे पारदर्शकता येईल. बेहिशेबी व्यवहार, दोन नंबरचे व्यवहार बंद होतील. काळ्या पैशाचा परिणामही कमी होईल. म्हणून मी देशवासियांना आवर्जून सांगेन की आपण याची सुरुवात करूया. आपण बघा, एकदा ही व्यवस्था सुरू झाली की सहज सुलभ पद्धतीनं आपण पुढे जाऊ. आजपासून 20 वर्षांपूर्वी कुणाला वाटलं तरी होतं का की इतके मोबाईल आमच्या हातात असतील म्हणून? हळूहळू सवय झाली आणि आता त्याच्याशिवाय राहणं शक्य नाही. हे शक्य आहे की रोकडविरहित व्यवस्था, कॅशलेस सोसायटी हळूहळू तशीच आकाराला येईल. पण हे कमी कालावधीत प्रत्यक्षात आलं तर अधिक चांगलं होईल. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सुरू होतात तेव्हा आपण विचार करू लागतो, सुवर्णपदकांच्या कमाईत आपण किती मागे राहिलो, रौप्य पदक मिळालं की नाही मिळालं, कांस्य पदकावर समाधान मानावं की मानू नये. हे खरं आहे की क्रीडा क्षेत्रात अनेक आव्हानं आमच्यासमोर आहेत, पण देशभरात एक वातावरण निर्मिती व्हायला हवी. रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या आमच्या खेळाडूंना आपण प्रोत्साहन द्यायला हवं, त्यांचा आत्मविश्वास वाढवायला हवा. आपापल्या पद्धतीनं आपण हे करायला हवं. कुणी गाणं लिहावं, कुणी चित्र काढावं, कुणी शुभेच्छापर संदेश द्यावा, कुणी एखाद्या खेळाला प्रोत्साहित करावं, पण साऱ्या देशभरात असं सकारात्मक वातावरण तयार व्हायला हवं ज्यातून आमच्या खेळाडूंना प्रेरणा मिळेल. स्पर्धेचा निकाल काहीही लागो, खेळ हा खेळ आहे. विजय मिळतो तसाच पराभवही वाट्याला येतो. पदकं हाती लागतात तशीच हातातून जातातही, पण आत्मविश्वास कमी पडता कामा नये. आणि हे आपल्याला सांगत असताना आपले क्रीडामंत्री श्रीमान सर्बानंद सोनोवाल यांनी केलेलं एक काम माझ्या अंतःकरणाला स्पर्श करून गेलं, ते मी आपल्यापर्यंत पोचवतो. विधानसभा निवडणुकीचे निकाल काय असतील, आसाममध्ये मतमोजणीचे आकडे कसे असतील, या विचारात आम्ही गेल्या आठवड्यात होतो. आणि श्रीमान सर्बानंद स्वतः आसाममधल्या निवडणूक मोहिमेचे प्रमुख होते, मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते, पण ते भारत सरकारचे मंत्रीही त्याचवेळी होते. आणि ही घटना मला जेव्हा समजली तेव्हा मला फार आनंद झाला. ती घटना अशी की आसाम विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्यापूर्वीच ते कुणालाही न कळू देता पटियाला इथे पोचले. पंजाबमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या आमच्या खेळाडूंचं प्रशिक्षण तिथे होतं. नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स NIS तिथे ते अचानक गेले. खेळाडूंनाही आश्चर्य वाटलं आणि क्रीडा क्षेत्रासाठी सुद्धा ही नवलाची गोष्ट होती की एखादा मंत्री इतकी चिंता करतो. खेळाडूंची काय व्यवस्था आहे, त्यांच्या जेवणाची काय सोय आहे, आवश्यकतेनुसार पोषक अन्न त्यांना मिळतंय की नाही, त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी जे प्रशिक्षक असायला हवेत ते आहेत की नाहीत, प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी सर्व यंत्रसामुग्री कार्यरत आहे की नाही, प्रत्येक गोष्ट त्यांनी बारकाईनं बघितली. प्रत्येक खेळाडूच्या खोलीची त्यांनी पाहणी केली, खेळाडूंबरोबर बातचीत केली, व्यवस्थापनातल्या अधिकाऱ्यांशी ते बोलले, प्रशिक्षकांबरोबर त्यांनी संवाद साधला, सर्व खेळाडूंबरोबर ते स्वतः जेवले. निवडणुकीचे निकाल लागणार असोत, मुख्यमंत्री म्हणून नवीन जबाबदारी सांभाळण्याची शक्यता असो, माझे एक सहकारी अशा वातावरणातही क्रीडामंत्री म्हणून आपल्या कामाबद्दल इतके जागरूक आहेत हे पाहून मला आनंद झाला. आणि याच प्रकारे आपण खेळाचं महत्त्व समजून घेऊ असा मला विश्वास वाटतो. क्रीडाविश्वाला प्रोत्साहन देऊया, आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देऊया. जेव्हा 125 कोटी देशवासी आपल्यासोबत उभे आहेत हा विश्वास आमच्या खेळाडूंना वाटतो तेव्हा ती एक मोठी शक्ती ठरते आणि त्यांचा आत्मविश्वास दुणावतो. मागच्या वेळी मी फिफा U17 वर्ल्ड कपचा विषय काढला होता. देशभरातून मला त्याबद्दल सूचना प्रतिक्रिया आल्या आणि या काळात मला दिसतंय की साऱ्या देशभर फुटबॉलचं वातावरण तयार होऊ लागलं आहे. अनेक जण पुढाकार घेऊन आपापले संघ तयार करत आहेत. नरेंद्र मोदी ॲपवर याबाबतीत अनेक सूचना मला मिळाल्या आहेत. हे शक्य आहे की त्यांच्यापैकी अनेकजण खेळत नसतील, पण देशातल्या हजारो लाखो तरुणांच्या मनात खेळाबद्दल असलेली आवड हा माझ्यासाठी सुखद अनुभव होता. क्रिकेट आणि भारत यांच्यात असणारं नातं आपल्याला ठाऊक आहे, पण मी पाहिलं की फुटबॉलबद्दल इतकी आवड, इतकी आस्था, हे लक्षण भविष्य काळातील सुखद संकेत म्हणावं लागेल. चला तर रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या आमच्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता एक चैतन्यमय वातावरण येणाऱ्या काळात तयार करूया. प्रत्येक गोष्ट विजय आणि पराजय अशा तराजूत मोजता कामा नये. खिलाडू वृत्तीसह भारतानं जगात आपली ओळख निर्माण करावी. क्रीडा क्षेत्राशी संबंधित आपल्या सहकाऱ्यांसाठी उत्साहाचं, चैतन्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी आपणही काही करूया असं आवाहन मी देशवासियांना करतो. गेल्या 8-10 दिवसांपासून कुठून ना कुठून तरी नवे नवे निकाल येत आहेत. मी निवडणूक निकालांबद्दल बोलत नाही आहे, मी त्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय ज्यांनी वर्षभर नेटाने अभ्यास करून परीक्षा दिली. इयत्ता 10वी इयत्ता 12वीचे निकाल एका मागोमाग एक येणं सुरू झालं आहे आणि आमच्या मुली पराक्रम गाजवतायत हे तर आता स्पष्ट झालंय, आनंदाची गोष्ट आहे. ज्यांना या परीक्षेमध्ये यश मिळालं त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि जे अनुत्तीर्ण झाले त्यांना सांगू इच्छितो की आयुष्यात करण्यासारखं खूप काही असतं. आपल्या अपेक्षेनुसार निकाल लागला नाही म्हणून आयुष्य थांबत नाही. विश्वास बरोबर घेऊन जगायला हवं, विश्वासानं पुढे जायला हवं. पण एका वेगळ्या प्रकारचा प्रश्न माझ्यासमोर आला आहे आणि याबद्दल मी कधी विचारही केला नव्हता, पण माझ्या MyGOV वर एक ईमेल आला तेव्हा त्याकडे माझं लक्ष गेलं. मध्य प्रदेशात राहणारे श्रीमान गौरव पटेल यांनी त्यांची एक फार मोठी समस्या माझ्यासमोर मांडली आहे. ते म्हणतात की मध्य प्रदेश बोर्डाच्या परीक्षेत त्यांना 89.33% गुण मिळाले. हे वाचून मला वाटलं फारच छान, आनंदाची बातमी आहे. पण पुढे त्यांनी त्यांचं दुःख मांडलंय. ते म्हणतात की 89.33% मार्क मिळवून मी घरी गेलो तेव्हा वाटलं होतं की चारी बाजूंनी माझं कौतुक होईल, अभिनंदनाचा वर्षाव होईल. पण झालं भलतंच. घरातले सगळे मला म्हणाले की अरे, 4 गुण जास्त मिळाले असते तर 90% झाले असते. म्हणजे माझं कुटुंब, माझे मित्र, माझे शिक्षक कुणालाही माझ्या 89.33% गुणांमुळे आनंद झाला नव्हता. आता अशी परिस्थिती मी कसा हाताळू हे मला समजत नाही. हे म्हणजेच सारं आयुष्य आहे का? मला जे गुण मिळाले ते चांगले नाहीत का? मी कुठे कमी पडलो का? कळत नाही. पण माझ्या मनावर दडपण आल्यासारखं वाटतंय. गौरव, तुमचं पत्र मी बारकाईनं वाचलं. मला वाटलं की ही वेदना तुमच्या एकट्याची नाही, तुमच्यासारख्या लाखो करोडो विद्यार्थ्यांची असू शकते. कारण वातावरणच असं तयार झालं आहे की जे मिळालं त्यात आनंद मानण्यापेक्षा त्यात त्रुटी शोधायच्या. नकारात्मक वृत्तीचं हे दुसरं रूप आहे. प्रत्येक गोष्टीत उणीवा काढल्या, समाधान मानलंच नाही तर समाजाला आपण कधीच समाधानाच्या दिशेनं नेऊ शकत नाही. तुमच्या कुटुंबियांनी, तुमच्या सहकाऱ्यांनी, तुमच्या मित्रांनी तुम्हाला मिळालेल्या 89.33% गुणांचं कौतुक करायला हवं होतं. म्हणजे आणखी काही करण्याचं बळ तुमच्या मनाला मिळालं असतं. मी पालकांना, आजूबाजूच्या लोकांना हे आवर्जून सांगू इच्छितो की तुमची मुलं जो निकाल घेऊन येतील त्याचा स्वीकार करा, स्वागत करा, समाधान व्यक्त करा, त्या मुलांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्या. अन्यथा असाही एक दिवस येईल की तुम्हाला 100% गुण मिळतील आणि तरीही कुणीतरी म्हणेल की तुला 100% मिळाले हे खरंय, पण तू अमुक अमुक केलं असतंस तर आणखी चांगलं झालं असतं. म्हणून प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असणं आवश्यक आहे. जोधपूरच्या संतोष गिरी गोस्वामी यांनीही अशाच अर्थाचं पत्र लिहिलं आहे. ते म्हणतात की त्यांच्या जवळचे लोक त्यांचा निकाल स्वीकारायला तयार नाहीत. त्यांचं म्हणणं हेच की आणखी काहीतरी चांगलं करता आलं असतं, आणखी काहीतरी चांगलं करता आलं असतं. मला ती कविता पूर्ण आठवत नाही आहे, पण खूप काळापूर्वी मी ती वाचली होती. कुण्या कवीनं लिहिलं होतं की जीवनाच्या पटावर मी वेदनेचं चित्र काढलं आणि त्याचं प्रदर्शन मांडलं तेव्हा बघणारे म्हणाले यात सुधारणा हवी. कुणी म्हणालं निळ्याऐवजी पिवळा वापरला असता तर बरं झालं असतं. कुणी म्हणालं ही रेष इथे असती तर बरं झालं असतं. अरे अरे, माझ्या या वेदनेच्या चित्राला पाहून किमान एकानं तरी आसव ढाळली असती तर. असे त्या कवितेचे शब्द होते. मला आता नीट आठवत नाही, खूप आधीच्या काळात वाचलेली कविता आहे, पण त्याचा अर्थ असाच होता. त्या चित्रातली वेदना कुणालाच कळली नाही. प्रत्येकजण सुधारणेबद्दल बोलत होता. संतोषगिरीजी, तुम्ही व्यक्त केलेली चिंता अशीच आहे. जशी गौरव यांची आहे तशीच आपल्यासारख्या करोडो विद्यार्थ्यांची असेल. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं म्हणजे तुमच्यासाठी ओझं ठरू शकतं. मी तर आपल्याला इतकंच सांगेन की अशा अवस्थेत तुम्ही स्वतःचं संतुलन ढळू देऊ नका. प्रत्येकजण अपेक्षा व्यक्त करतो, ऐकून घ्या. आपापल्या निश्चयावर ठाम रहा आणि काही अधिक चांगलं करण्याचा प्रयत्नही करत रहा. पण जे प्राप्त झालं आहे त्यावर समाधान मानलं नाही तर नवीन वास्तू कधीच उभारू शकणार नाही. यशाचा भक्कम पायाच मोठ्या यशाचा आधार ठरतो. यशातून जन्माला येणारा असमाधानाचा भाव यशाकडे जाण्याची शिडी बनू शकत नाही, उलट अपयशाची ती हमी ठरते. आणि म्हणून मी आपल्याला आग्रहपूर्वक सांगेन की जेवढं यश आपल्याला मिळालं आहे त्या यशाचं गाणं गा, त्यातून नव्या यशाचे मार्ग खुले होतील. पण हा मुद्दा मी शेजारी, आई वडील आणि मित्रांना मुद्दाम सांगू इच्छितो की तुमच्या अपेक्षा तुमच्या मुलांवर कृपया लादू नका. आणि मित्रांनो, जीवनात कधी अपयश आलं तर जीवन थांबतं का? ज्याला परीक्षेत चांगले गुण मिळत नाहीत तो खेळात पुढे जातो, संगीत क्षेत्रात पुढे जातो, कलाकुसरीच्या प्रांतात पुढे जातो, व्यापार व्यवसायात पुढे जातो. ईश्वरानं प्रत्येकाला काही ना काही कौशल्य दिलं आहे. बस तुम्ही तुमचं आंतरिक सामर्थ्य ओळखा, त्यावर भर द्या, जीवनात तुम्ही प्रगती कराल आणि जीवन जगताना हा अनुभव प्रत्येक ठिकाणी आपल्याला येतो. संतूर हे वाद्य आपल्याला माहिती असेल. एक काळ असा होता की संतूर वाद्य काश्मीर खोऱ्यातील लोकसंगीताचं अभिन्न अंग होतं. पण एक पंडित शिवकुमार ज्यांनी या वाद्याला हात लावला आणि आज जागतिक संगीत क्षेत्रात ते एक महत्त्वाचं वाद्य बनलं. सनई. भारतीय संगीत क्षेत्रात सनई या वाद्याला मर्यादित वाव होता. राजा महाराजांच्या काळात दरबाराच्या प्रवेशद्वारापाशी सनईची जागा होती. पण उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी हे वाद्य हातात घेतलं आणि जगातील एक उत्तम वाद्य या उंचीवर सनईला नेऊन ठेवलं. सनईची स्वतंत्र ओळख त्यांनी निर्माण केली. म्हणून तुमच्यापाशी काय आहे, कसं आहे याची चिंता करू नका. जे आहे त्यावर एकाग्र व्हा, एकचित्त व्हा. त्याचं फळ हे मिळाल्याशिवाय राहणार नाही. माझ्या प्रिय देशवासियांनो, कधी कधी माझ्या लक्षात येतं की आपल्या देशातील गरीब कुटुंबात औषधांवर होणारा खर्च त्या कुटुंबाचा आर्थिक गाडा घसरणीला लावणारा ठरतो. आणि हे खरंय की आजारी न पडण्यासाठी खर्च खूप कमी येतो, पण आजारी पडल्यानंतर पुन्हा आरोग्य पहिल्यासारखं व्हायला मात्र खूप खर्च येतो. आपण आपली जीवनशैली अशी का ठेवू नये की आजार आपल्याला शिवणारच नाही, कुटुंबावर त्याचा आर्थिक भार पडणारच नाही. एक म्हणजे स्वच्छता राखणं हा आजारापासून दूर राहण्याचा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे, आधार आहे. गरिबाची सर्वात मोठी सेवा कोणी करू शकत असेल तर ती आहे स्वच्छता. आणि दुसरं म्हणजे ज्यासाठी मी सतत आग्रह धरतो आणि तो विषय म्हणजे योग. काही जण त्याला योगा असंही म्हणतात. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. संपूर्ण जगभर योगाविषयी एक आकर्षण निर्माण झालं आहे, श्रद्धा आहे, जगानं त्याचा स्वीकार केला आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली ही अनमोल भेट आहे जी आपण जगाला दिली आहे. तणावग्रस्त जगाला संतुलित जीवन जगण्याचं बळ योगातून मिळतं. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आजारी पडल्यावर उपाय करण्यापेक्षा आजार होऊच नये म्हणून काळजी घेणं उत्तम. योगविद्येशी जोडल्या गेलेल्या व्यक्तीसाठी निरोगी राहणं, संतुलित असणं, ठाम इच्छाशक्ती मनात निर्माण होणं, प्रत्येक कामात एकाग्रता साधणं या गोष्टी सहज शक्य होतात. 21 जून योग दिन हा काही केवळ एक कार्यक्रम सोहळा नाही. योगाचा विस्तार व्हावा, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगविद्येचं स्थान असावं. प्रत्येक व्यक्ती आपल्या दैनंदिन आयुष्यातील 20 मिनिटं, 25 मिनिटं, 30 मिनिटं योग साधनेसाठी देईल, यासाठी 21 जून योग दिन आम्हाला प्रेरणा देतो. आणि कधीकधी सामूहिक वातावरणामुळे व्यक्तीच्या जीवनात बदल घडू शकतो. मला आशा आहे येत्या 21 जूनला आपण याबाबतीत नक्की काहीतरी कराल. तुम्हाला पुढाकार घेण्यासाठी अजून 1 महिन्याचा अवधी आहे. आपण भारत सरकारच्या संकेतस्थळाला भेट द्या. योगविद्येचा यावेळचा अभ्यासक्रम कोणता, कोणकोणती आसनं करायची आहेत, ती कशी करायची याची संपूर्ण माहिती त्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ती माहिती पहा, आपल्या गावात, आपल्या गल्लीत, आपल्या शहरात त्याप्रमाणे करवून घ्या. आपल्या शाळेत, आपल्या संस्थेत, अगदी कार्यालयात सुद्धा अजून एक महिना आपल्या हातात आहे. सुरुवात करा आणि पहा 21 जून रोजी या उपक्रमाचा तुम्ही एक भाग व्हाल. मी अनेकदा वाचलंय की बऱ्याच कार्यालयांमध्ये रोज सकाळी नियमितपणे योगसाधना केली जाते, सामूहिक प्राणायाम केला जातो, त्यामुळे संपूर्ण कार्यालयाची कार्यकुशलता वाढते, पूर्ण कार्यालयाची संस्कृती त्यामुळे बदलते आणि वातावरणही बदलतं. 21 जून या दिवसाचा उपयोग आपण आपल्या जीवनात योगविद्या यावी यासाठी करू शकतो का? आपल्या सामाजिक जीवनात योगशास्त्र असावं यासाठी करू शकतो का? आपल्या अवतीभोवती योगविद्येचा प्रसार व्हावा यासाठी करू शकतो का? मी यावेळी चंदीगड इथे एका कार्यक्रमात सहभागी होणार आहे. 21 जून रोजी चंदीगडच्या नागरिकांबरोबर मी योगासनं करणार आहे. आपणही त्या दिवशी सहभागी व्हा. सारं जग त्या दिवशी योगासनं करणार आहे, आपण मागे राहू नका, अशी माझी विनंती आहे. आपण निरोगी असणं हे भारताला निरोगी करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातच्या माध्यमातून मी सतत तुमच्याशी जोडला जातो. अनेक दिवसांपूर्वी मी आपल्याला एक मोबाईल क्रमांक दिला होता, त्यावर मिस्ड कॉल देऊन आपण मन की बात ऐकू शकत होतात. पण आता हे आणखी सोपं करण्यात आलं आहे. आता मन की बात ऐकण्यासाठी फक्त 4 आकडी क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. तो 4 आकडी क्रमांक आहे 1922 1922. या नंबरवर मिस्ड कॉल देऊन मन की बात केव्हाही कधीही आपल्याला हव्या त्या भाषेत आपण ऐकू शकाल. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपणा सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. पाण्याबद्दल मी सांगितलेलं विसरू नका, लक्षात ठेवाल ना? ठीक आहे, धन्यवाद, नमस्ते. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आत्ताच आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.